नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीसाठी मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी 2 दिवसांची मुदत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली बैठक. महाविकास आघाडी रविवारी जागावाटप जाहीर करणार. नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी. तुळजापूर विधानसभा मतदारसंघात 40 बोगस मतदारांवर प्रशासनाची कारवाई. आणि बंगळुरू कसोटीत दुसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडकडे 134 धावांची आघाडी. आता सविस्तर बातम्या. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी अखेरचे 2 दिवस शिल्लक आहेत. उद्या 19 ऑक्टोबरच्या रात्रीपर्यंत ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीनं मतदार यादीत नाव नोंदणी करण्याची संधी असून निरंतर मतदार नोंदणीचा कार्यक्रम अद्याप सुरू आहे. सर्व मतदारांनी आपलं नाव मतदार यादीत असल्याची खात्री करून घ्यावी. ज्यांनी अजून मतदार म्हणून नाव नोंदणी केलेली नाही त्यांनी उद्यापर्यंतच्या मुदतीत नाव नोंदणी करून घेण्याचं आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस चोक्कलिंगम यांनी केलं आहे.
मतदानाच्या दिवशी आपले नाव मतदार यादीमध्ये आहेत का असा काही मतदार शोधतात आणि त्यांचे नाव नसेल तर त्यावेळेला अडचण येतात. आपण सर्वांनी कृपया आपले नाव मतदार यादीत आहे का हे तपासावे आणि नसेल तर 19 ऑक्टोबर 2024 रात्रीपर्यंत ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज भरावे जेणेकरून आपल्याला या वेळामध्ये मतदान करता येईल. आपल्या सर्वांना विनंती आहे वेळावर अर्ज करावे आणि या वेळाच्या निवडणुकीमध्ये भाग घ्या.
मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातल्या नागरिकांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान काळ्या पैशाचा वापर रोखण्यासाठी प्राप्तिकर विभागास सहकार्य करावं असं आवाहन आयकर उपसंचालक अनिल खडसे यांनी केलं आहे. काळा पैसा वापरला जात असल्याची रोख रकमेचं वाटप होत असल्याची किंवा रोख रकमेची हालचाल होत असल्याबाबत विश्वसनीय माहिती मिळाल्यास 1800-233-0355 या टोल फ्री क्रमांकावर अथवा 94-033-90-98 या क्रमांकावर व्हॉट्सअप संदेश पाठवावा असं आवाहन खडसे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलं आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक काल चंदीगड इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सुशासन आणि नागरिकांचं जीवनमान उंचावण्यासंदर्भात या बैठकीत व्यापक चर्चा झाल्याचं पंतप्रधानांनी सामाजिक माध्यमावरच्या संदेशात सांगितलं. या बैठकीला भाजपा अध्यक्ष JP नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते. सध्या 13 मुख्यमंत्री आणि 16 उपमुख्यमंत्री भाजपचे असून महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, बिहार, सिक्कीम, नागालँड आणि मेघालयचे मुख्यमंत्री हे भाजपच्या मित्रपक्षांचे आहेत. संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करण्यासंदर्भातही या बैठकीत चर्चा झाली. महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत आतापर्यंत 216 जागांवर सहमती झाली असल्याचं विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. ते काल मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. काँग्रेसच्या 84 जागांवरच्या उमेदवारांची छाननी झाली असून रविवारी या 84 किंवा काँग्रेसच्या सर्व जागांवरचे उमेदवार जाहीर होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. समाजवादी पक्षाला महाविकास आघाडी काही जागा देणार असल्याचंही वडेट्टीवार यांनी सांगितलं. नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसनं रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काल एका पत्रकाद्वारे ही घोषणा केली. रवींद्र चव्हाण हे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे इथं विधानसभा निवडणुकीसोबतच लोकसभेची पोटनिवडणूक होत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिवर्तन महाशक्ती आघाडी तिसऱ्या आघाडीची काल पुण्यात बैठक झाली. या बैठकीत विधानसभेच्या 150 जागा लढवण्यावर एकमत झाल्याचं स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे आमदार राजू शेट्टी यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी काल कन्नड विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. स्ट्रॉंगरूमची पाहणी, निवडणूक विषयक कामकाजासंदर्भात प्रशासनानं केलेल्या सर्व पूर्वतयारीचं त्यांनी अवलोकन केलं. सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपण करत असलेल्या कामाबाबत पूर्ण माहिती असायला हवी, तसंच मतदान केंद्र, मतदान यंत्र, त्याची प्रक्रिया, मतदारांना द्यावयाच्या सुविधांच्या पूर्ततेबाबत प्रत्येक केंद्राधिकाऱ्यानं वेळोवेळी आढावा घेण्याची सूचना स्वामी यांनी केली. धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघात 40 बोगस मतदार आढळले असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या मतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गत नोंदणी करताना हे बोगस मतदार निदर्शनास आले. दरम्यान या मतदारसंघातल्या प्रत्येक गावात परवा 20 ऑक्टोबर रोजी मतदार यादी चावडी वाचन होणार असून यासाठी गावातल्या सर्व नागरिकांनी उपस्थित राहून मतदार नोंदणी संदर्भात काही आक्षेप असल्यास ते नोंदवावेत असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी केलं आहे. नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघातले भाजपचे आमदार डॉ राहुल आहेर यांनी यंदाची विधानसभा निवडणूक न लढवण्याची घोषणा केली आहे. या मतदारसंघातून उमेदवारीसाठी आपले चुलत बंधू आणि भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या नावाची शिफारस पक्षाकडे केल्याचं त्यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं. विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणारा आढावा विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम आकाशवाणीवर सुरू झाला आहे. दररोज संध्याकाळी 7:10 प्रसारित होणारा हा कार्यक्रम आमच्या युट्यूब चॅनलवरूनही आपण ऐकू शकाल. आज या कार्यक्रमात नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातल्या मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल. रेल्वेनं प्रवासाच्या आरक्षणाची आगाऊ कालमर्यादा निम्म्यावर आणली आहे. आता प्रवाशांना प्रवासाच्या 60 दिवसांआधी आरक्षण करता येणार आहे. येत्या 1 नोव्हेंबरपासून याची अंमलबजावणी सुरू होणार असल्याचं रेल्वे मंडळानं पत्रकाद्वारे कळवलं आहे. सध्या प्रवासाच्या 120 दिवस म्हणजे सुमारे 4 महिने आधीच आरक्षण करता येतं. या निर्णयाचा सध्या तिकीट आरक्षित केलेल्या नागरिकांच्या प्रवासावर काहीही परिणाम होणार नाही. परदेशी प्रवाशांसाठी आरक्षणाची ही कालमर्यादा पूर्वीप्रमाणे 365 दिवस असेल. राष्ट्रीय चाचणी संस्था एनटीएनं गेल्या जून महिन्यात घेतलेल्या यूजीसी नेट 2024 परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. संस्थेनं समाज माध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली. विधानसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करताना उमेदवारांच्या वाहनांच्या ताफ्यात 3 पेक्षा जास्त मोटारगाड्यांचा समावेश नसावा, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या 100 मीटर परिसरात तसंच दालनात कमाल 5 व्यक्तींव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही, या कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक काढणं, सभा घेणं, घोषणाबाजी, वाद्य वाजवणं, गाणी म्हणणं आणि कोणत्याही प्रकारचा प्रचार करण्यास प्रतिबंध जारी करण्यात आला आहे. निवडणुकीसंबंधी भित्तीपत्रकं तसंच कमानी उभारणं, शासकीय तसंच निमशासकीय कार्यालयांच्या परिसरात विविध प्रकारांनी आंदोलनं करणं, वाहनांवर ध्वनिक्षेपकांचा वापर, परवानाधारक शस्त्र बाळगणं आदींवर निर्बंधांची सूचना बीड, लातूर, नांदेड, परभणी या जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयानं जारी केली आहे. विधानसभा निवडणुकीचे उमेदवार आणि त्यांच्या राजकीय पक्षांना सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशानुसार गुन्हेगारी पार्श्वभूमी प्रसिद्धी करावी लागणार आहे. भारत निवडणूक आयोगानं याबाबत सविस्तर निर्देश आणि प्रलंबित गुन्हेगारी खटल्यांची माहिती प्रसिद्ध करण्यासाठी विहित नमुने देखील दिले आहेत. उमेदवाराविरुद्ध प्रलंबित गुन्हेगारी खटल्यांची माहिती निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर नो युअर कॅन्डिडेट या लिंकवर उपलब्ध असेल. बंगळुरू कसोटीत भारतीय संघाचा पहिला डाव अवघ्या 46 धावांत आटोपला. भारतीय संघाची ही मायदेशातली सर्वात कमी आणि एकूण 3रा क्रमांकाची किमान धावसंख्या आहे. विराट कोहलीसह भारताचे 5 खेळाडू शून्यावर बाद झाले. ऋषभ पंतनं 20 आणि यशस्वी जयस्वालनं 13 धावा केल्या. मॅट हेनरीनं 15 धावांत 5 तर विल्यम ओरुक यानं 12 धावांत 4 बळी घेतले. काल दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा न्यूझीलंडच्या 3 बाद 180 धावा झाल्या होत्या. न्यूझीलंडकडे आतापर्यंत 134 धावांची आघाडी आहे. राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत मुलांमधून छत्रपती संभाजीनगर संघानं तर मुलींमधून मुंबई संघानं विजेतेपद पटकावलं आहे. धाराशिव इथं छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या मैदानावर झालेल्या या 19 वर्ष वयोगटातल्या स्पर्धेत यजमान लातूर विभागाचे दोन्ही संघ उपविजेते राहिले. मुलांच्या अंतिम सामन्यात छत्रपती संभाजीनगर विभागाच्या संघानं लातूर विभाग संघावर 3-0 तर मुलींच्या अंतिम सामन्यात मुंबई संघानं लातूर संघाला 3-2 असं पराभूत केलं. तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी मातेची मंचकी निद्रा काल अश्विनी पौर्णिमेला पूर्ण होऊन देवी पुन्हा सिंहासनारूढ झाली. अश्विनी पौर्णिमेनिमित्त देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली असून तुळजापूरकडे येणारे सर्व रस्ते भाविकांच्या गर्दीनं फुलून गेले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. धाराशिव नगरपालिकेतल्या विविध घोटाळ्यांचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. शहरातल्या कचरा संकलन आणि प्रक्रिया प्रकल्पात हा मोठा घोटाळा झाल्याचा आरोप होता. भाजपचे माजी आमदार सुरेश धस यांनी राज्य शासनाकडे आणि विधिमंडळात मागणी करून वारंवार पाठपुरावा केल्यानंतर विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीसाठी मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी 2 दिवसांची मुदत. नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी आणि तुळजापूर विधानसभा मतदारसंघात 40 बोगस मतदारांवर प्रशासनाची कारवाई. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.